आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मालदीव दौरा आटोपून प्रधानमंत्री 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी तामिळनाडूमधल्या तुतीकोरीन इथं पोहोचले। देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन। सर न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नसल्याचं सर न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं स्पष्ट। आणि महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा जोर, ठिकठिकाणी पाणी साठ्यात वाढ। मालदीवचा 2 दिवसांचा यशस्वी दौरा संपवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले। प्रधानमंत्री आज संध्याकाळी 2 दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यासाठी तुतीकोरीन इथं पोहोचले। 4,600 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात मुख्य अतिथी म्हणून प्रधानमंत्री सहभागी झाले होते। दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय प्रधानमंत्री मालदीवच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
स्वातंत्र्य दिन सोहळ्यात मालदीवच्या संरक्षण दलाच्या जवानांनी शिस्तीचं आणि लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन केलं। यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मालदीव मधल्या मुलांनी देशाचा इतिहास, संस्कृती, कला आणि 60 वर्षांचा प्रवास उपस्थितांच्या समोर सादर केला। या सोहळ्याला उपस्थित राहणं ही सन्मानाची बाब असल्याचं प्रधानमंत्री यांनी सांगितलं। यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी दिवसभरात मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लदीब, संसदेचे सभापती अब्दुल रहीम अब्दुल्ला, माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली। इथे राहणाऱ्या काही भारतीय समुदायातल्या नागरिकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला। याशिवाय भारताच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमातून प्रशिक्षण घेतलेल्या मालदीवमधल्या काही लाभार्थ्यांशीही त्यांनी चर्चा केली। 2 दिवसांच्या या दौऱ्यात कर्ज पुरवठा, कर्ज परतफेड, मुक्त व्यापार करार, मत्स्योत्पादन, UPI यासारख्या क्षेत्रातले करार करण्यात आले। तसंच मालदीवला 4,850 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करायलाही भारतानं मंजुरी दिली। आकाशवाणी बातम्यांसाठी मालदीवची राजधानी मालेहून जीवन भावसार।
देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली। देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही आज कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी कारगिल विजय दिनानिमित्त समाज माध्यमावरून हा विजय साकार करणाऱ्या सर्व अधिकारी आणि जवानांना नमन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त समाज माध्यमावरून आदरांजली वाहिली। मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय लष्कराचा गौरवशाली इतिहास सांगणारा हा दिवस असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही जवानांना आदरांजली वाहिली। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 3-सदस्यीय समितीच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती AG मसीह यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्ली इथल्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम आढळून आली होती। कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसताना या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केल्यामुळे ती अयोग्य आणि अवैध आहे, असा दावा न्यायमूर्ती वर्मा यांनी केला आहे। तसंच या प्रकरणी माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती वर्मा यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावरून काढून टाकण्याची शिफारस केली होती। ही शिफारस घटनाबाह्य आणि अधिकार कक्षेबाहेरची आहे, असं जाहीर करण्याची मागणी न्यायमूर्ती वर्मा यांनी याचिकेद्वारे केली आहे। झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जनता जनमुक्ती पार्टी या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचे 3 सदस्य ठार झाले. या तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच या ठिकाणावरून AK-47 आणि इन्सास रायफल्सही जप्त केल्या. छत्तीसगडमधल्या बस्तर प्रदेशात कार्यरत असलेल्या एका नक्षल जोडप्यानं आज विजयवाडा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. जोरीगे नागराजू आणि मेदका ज्योतेश्वरी अशी या नक्षलींची नावं आहेत. हे जोडपं गेल्या 34 वर्षांपासून नक्षली चळवळीत कार्यरत होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर आपण कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं आहे. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात TR गिरडा स्मृती ई लायब्ररीचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. या ई वाचनालयामुळं वकिलांना कायदेशीर संदर्भ निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अलोक आराधे आणि इतर न्यायाधीश तसंच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरन्यायाधीश गवई यांनी काल अमरावती जिल्ह्यात दर्यापूर या त्यांच्या मूळ गावी जाऊन दिवंगत रासू गवई यांच्या स्मारकापाशी अभिवादन केलं. तसंच दर्यापूरच्या स्थानिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. रायगड जिल्ह्यात तामिनी घाट आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळं सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. गोंदिया जिल्ह्यात सतत धारेमुळं अनेक भागातल्या नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह 5 धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूरजवळच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळं विष्णुपुरी प्रकल्प 93% भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागानं आज पालघर पुणे सातारा आणि अमरावती या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी अकोला यवतमाळ नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री P. गजपती राजू यांनी आज गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. पणजी इथं राजभवनात झालेल्या समारंभात त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी त्यांना पदाची शपथ दिली. PS श्रीधरन पिल्लई यांनी या महिन्याच्या सुरुवातीला गोव्याच्या राज्यपालपदाचा आपला कार्यकाळ पूर्ण केला. इस्रो आणि नासा यांचा पहिला संयुक्त उपग्रह निसार मोहिमेचं प्रक्षेपण 30 जुलैला होणार आहे. हा उपग्रह भारतीय रॉकेटद्वारे 30 जुलैला संध्याकाळी 5:40 आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे. हा उपग्रह दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाचं उच्च रिझोल्युशनचे फोटो प्रदान करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या समुद्राच्या पातळीचं निरीक्षण करणं, जहाजं शोधणं, वादळांचं निरीक्षण करणं, मातीतील ओलाव्यातील बदल, पृष्ठभागावरच्या जलसंपत्तीचं मॅपिंग आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात मदत करणार आहे. टेमा इंडियानं जड पाण्याच्या ऊर्ध्वपातनासाठी भारतातल्या पहिल्या खाजगी चाचणी सुविधेचं आज अनावरण केलं. जड पाण्याच्या ऊर्ध्वपातन घटकांसाठी चाचणी करण्याची सुविधा आत्तापर्यंत BARC मर्यादित होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 124 भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळं तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मालदीव दौरा आटोपून प्रधानमंत्री 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी तामिळनाडूमधल्या तुतीकोरिन इथं पोहोचले. देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन. सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं स्पष्ट. महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा जोर, ठिकठिकाणी पाणी साठ्यात वाढ. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.